नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. 17 सप्टेंबराक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाडदिसा निमतान भारतीय जनता पक्षान देशभर सेवा पखवाडा कार्यावळीचें आयोजन केलां. गोंयांतल्या लोकांनी आयआयटी सारकिल्ल्या राष्ट्रीय प्रकल्पांक विरोध करपा खातीर म्हूण विरोध करचो न्हय, पूण तांकां येवकार दिवचो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गंगा नितळ करप ही सामुहीक जापसालदारकी अशें प्रधानमंत्री मोदी हांणी भर दिला. कोंकणी तियात्र माचयेर लुईसा ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ली नामनेची कोंकणी तियात्र अभिनेत्री आनी गायिका लुईसिना फेर्नांडीस ह्यो आयज संवसाराक अंतरल्यो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो 17 सप्टेंबराक वाडदीस. हे फाटभुंयेर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मजगतीं भारतीय जनता पक्षान देशभर सेवा पखवाडा कार्यावळीचें आयोजन केलां. गोंयांत लेगीत सेवा पखवाडाच्या फाटभुंयेर केंद्र तशेंच राज्य सरकाराच्यो येवजण्यो लोकां मेरेन पावोवप, तशेंच स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धनाची कार्यावळ, बायलां आनी तरणाट्याच्या सक्षमीकरणाच्यो कार्यावळी, तशेंच हेर सामाजीक कार्यावळींचें आयोजन केलां अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
डेव्हलपमेंट एजन्सीज आणि आमचे डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन ह्याच्या वतीन हो कार्यक्रम जातो. ह्या कार्यक्रमात बँक लोन डिस्बर्समेंट असा, लॉन्च ऑफ द 2 प्रोजेक्ट एसयूपी प्रोजेक्ट फॉर द 2 ब्लॉक्स इन द 5 तालुका असतले, उत्कर्ष निधी स्कीम असतली, व्हर्च्युअल लॉन्चिंग ऑफ द सुपर मार्केट ऑफ द एसएचजी प्रोडक्ट असतले एज अ केटीसी पणजे, आणि फेलिसिटेशन ऑफ द एनजीओज हाजे सगळ्यांचे जे हा पैलू हे कार्यक्रमाच्या निमित्तात जातले. पुराय गोंयभरच्यो महिला ह्या कार्यक्रमात पार्टिसिपेट जातलो.
ह्या उपक्रमाची पयली उक्तावणाची कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकार सभाघरांत जातली. कला अकादमी ग्रामीण विकास यंत्रणा तशेंच गोंय माहिती आनी प्रसिद्धी संचालनालयाच्या जोड पालवान जावपी हे कार्यावळींत गोंय राज्यांतल्या आपमजत गटाच्या बायलांक 60 कोटी रुपयांची अर्थीक मजत दिवपाची कार्यावळ जातली. जाल्यार समारोपाची कार्यावळ खांडोळा हॉस्टेलांत जातली. गोंयांत जावपी सेवा पखवाडा कार्यावळी विशींची माहिती ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. गोंयांतल्या लोकांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजी म्हळ्यारूच आयआयटी सारकिल्ल्या राष्ट्रीय प्रकल्पांक विरोध करपा खातीर म्हूण विरोध करचो न्हय, पूण तांकां येवकार दिवचो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. फोंडेच्या कोडार वाठारांत प्रस्तावीत आयआयटीक थळाव्या लोकांनी विरोध केल्ल्याचें ते प्रतिक्रिया दिताले. 100% साक्षर राज्य म्हणून गोंयांत राज्यांतल्या भुरग्यांच्या फुडारा कडेन लक्ष केंद्रीत करून फुडें पळोवपाची मानसिकताय आसपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. कोणे तरी फूस लायिल्ल्यान आयआयटीक विरोध जाता. कांय लोकांक राष्ट्रीय हिताचे प्रकल्प गोंयांत जाल्ले नाकात. 100% साक्षरता आशिल्ल्या राज्यान आयआयटीक येवकार दिवंक जाय. आयआयटीचो गोंयांक लाव जातलो. राज्यांतले 10 ते 12 विद्यार्थी आयज तरेकवार आयआयटींत शिक्षण घेतात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयआयटीक तेंको दितना सांगलें. कुर्टी खाणेपार पंचायत वाठारांतल्या रत्नदीप ऑपरेटीव हावजींग सोसायटीच्या रहिवाशांच्या सोयी खातीर पेवर्स आनी गटार दुरुस्ती कामाचो बुन्यादी फातर कृशी मंत्री रवी नायक हांचे हस्तुकीं बसयलो. आमदारांच्या निधींतल्यान सुमार 35 लाख खर्च करून हें काम हातांत घेतलां. पंचायत वाठारांतल्यो उक्त्यो सुवाती आनी पांयवाटो सोबीत करपाक आपूण सदांच प्राधान्य दितां अशें कृशी मंत्री रवी नायक हांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. लोकायुक्तांची नेमणूक बेगीनूच जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. परवरी मंत्रालयांत पत्रकार परिशदेंत ते उलयताले. अंबादास जोशी हांचो कार्यकाळ फाटले डिसेंबरांत सोपिल्लो. ताचे उपरांत 9 म्हयने हें पद रितें आसा. लोकायुक्त पदा खातीर सरकारान नांवां मागोवपाची प्रक्रिया सुरू केल्या. आतां मेरेन निवृत्त न्यायाधीशांची 3 नांवां आयल्यांत. उच्च न्यायालय तशेंच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची आनीक नांवां मागयल्यांत. 66 तालुक्यांत आसपावपी पारोडा पंचायतीच्यो सरपंच पावलिना फेर्नांडीस आनी उपसरपंच शैलेश जोतकार हांच्या आड हे पंचायतीच्या 4 पंच वांगड्यांनी अविश्वास थाराव दाखल केला. हे संबंधी आयज 66 गट उदरगत अधिकाऱ्याच्या कार्यालयांत नोटीस सादर केली. ह्या अविश्वास थाराव प्रस्तावाचेर दिपक खरंगटे, नतालिनो विसोसकर, मनीषा नायक आनी सध्याच्या सत्ताधारी गटा वांगडा आशिल्ल्या राजश्री गांवकार हांणी सय केल्या. सरपंच आनी उपसरपंच पंचायतीचे वेव्हार हाताळटा आसतना ते हेर पंच वांगड्यांक विश्वासांत घेनात आनी भौशीक कामा खातीर कार्यालयांत उपलब्ध आसनात अशी कारणां तांणी ह्या नोटिसींत दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गंगा न्हय ही भारताची जीवनरेखा, पवित्र, शाश्वत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची एक महत्वाची नस असा. नरेंद्र मोदी सरकारान जून 2014 वर्षा सुरू केल्ली नमामी गंगे कार्यावळ ही गंगा न्हयेची भलायकी पुनर्संचयीत करपा खातीर एक महत्वाकांक्षी आणि समग्र उपक्रम असा, असे सांगताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हणा,
8 साल पहले हमने नमामी गंगे अभियान की शुरुआत की थी. हम सभी के लिए गौरव की बात है कि भारत की इस पहल को आज दुनिया भर की सराहना मिल रही है. यूनाइटेड नेशंस ने नमामि गंगे मिशन को इकोसिस्टम को रिस्टोर करने वाली दुनिया के टॉप 10 इनिशिएटिव में शामिल किया है.
गंगा नितळ करप ही सामूहिक जबाबदारकी आसा, असे सांगून प्रधानमंत्री मोदी हांनी तिचेर भर दिला. भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांनी आयज मडगांवच्या रविंद्र भवनांत चालू आशिल्ल्या दुरुस्तीच्या कामाची पळोवणी केली. हे काम 30 ऑक्टोबर मेरेन पुराय जातले, अशें तांणी सांगले. पत्रकाराकडेन उलयताना कामत हांनी सांगले की दुरुस्तीचें काम वेळापत्रका प्रमाण चलता आनी कामाचो दर्जोय बरो आसा. हे काम 30 ऑक्टोबर पयलीं पुराय जातले, ताचे आदीं 2 दीस कामाची चांचणी जातली, अशें कामत हांणी मुखार सांगलें. रविंद्र भवनाचो संबंध कलाकार आनी सामान्य लोकां कडेन आसा, देखून हातूंत कसली चूक जाल्यार लोकांक तोंड दिवपाची जापसालदारकी आमीच आसतले, अशें कामत हांणी सांगलें. कोंकणी तियात्र माचयेर लुईसा ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ली नामनेची कोंकणी तियात्र अभिनेत्री आनी गायिका लुईसिना फेर्नांडीस ह्यो आयज कुडचडे हांगा संवसाराक अंतरल्यो. तांची पिराय 65 वर्सां आशिल्ली. नामनेचो कोंकणी तियात्र कलाकार आनी गोवा तियात्र अकादमीचो आदलो उपाध्यक्ष विलियम फेर्नांडीस हांची ती घरखान. 1975 वर्सा तिचो घरखार विलियम फेर्नांडीस हांणी बरयल्ल्या आनी दिग्दर्शीत केल्ल्या जिवे मोरण ह्या तियात्रांत तिणें माचयेर पदार्पण केल्लें. तिचो दरवटो तियात्र खूब लोकप्रिय थारलो. एक उत्कृश्ट अभिनेत्री आनी गायिका म्हूण तिणें आपली वळख स्थापन केल्ली. गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी सांगलें की लुईसा फकत एक बरी कलाकार न्हय तर एक बरी व्यक्ती आशिल्ली. तिका श्रद्धांजली ओंपतना तांणी सांगलें तिचें ना जावप हातूंत तियात्र मळाचें व्हड लुकसाण जालां. खेळांत दांडो बाणावलेच्या फुटबॉल फ्रेंड्स संघान घडोवन हाडिल्ल्या सेंट जॉन बाप्तिस्त करंड फुटबॉल सर्तींत मांडार खुरीस पेड्डा पंगडान आबुजा यूथ क्लब पंगडाचेर 2-0 गोलांनी जैत मेळयत सर्तीचें वस्तादपण जोडलें. सेंट जॉन बाप्तिस्त इगर्जेचे फादर शावियर इस्तिबेरो हे फायनलीचे खेळा वेळार मुखेल सोयरे म्हूण, जाल्यार मनोज केसरकर हे मानाचे सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. तांच्याच वस्तुकी जैतिवंतांक इनामां भेटयलीं. आनी आतां हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 30.5 अंश सेल्सियस नोंद जालां, जाल्यार उण्यांत उणें 24.6 अंश सेल्सियस नोंद जालां. राज्यांत फुडले 7 दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता. वारें वराक 45-55 किलोमिटर वेगान व्हांवतलें. ताचो वेग 65 किलोमिटर इतलो वाडूं येता, देखून नुस्तेमारांनी हे काळांत खोल दर्यांत वचचें न्हय, अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. 17 सप्टेंबराक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाडदिसा निमतान भारतीय जनता पक्षान देशभर सेवा पखवाडा कार्यावळीचें आयोजन केलां. गोंयांतल्या लोकांनी आयआयटी सारकिल्ल्या राष्ट्रीय प्रकल्पांक विरोध करपा खातीर विरोध करचो न्हय, पूण तांकां येवकार दिवचो, अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गंगा नितळ करप ही सामूहीक जापसालदारकी आसा, अशें प्रधानमंत्री मोदी हांणी भर दिला. आनी कोंकणी तियात्र माचयेर लुईसा ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ली नामनेची कोंकणी तियात्र अभिनेत्री आनी गायिका लुईसिना फेर्नांडीस ह्यो आयज संवसाराक अंतरल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.